चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांची थकबाकी लवकर भागवली जाईल, जनरल मॅनेजर। भगवानपुरा साखर कारखाना धुरीचे जीएम जनरल मॅनेजर जसवंत सिंग संधू यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे लवकर दिले जातील, कारण पुढच्या महिन्यांपासून कारखान्यांकडून नव्या हंगामाच्या दरम्यान ऊस गाळपाचे काम सुरू होत आहे। त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती केली की ऊसाच्या लागणीचे काम त्यांनी सुरू करावे। यावेळी शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार पिकाची अवस्था पाहून खुल्या रूपात ऊसाचे करार केले जात आहे। ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऊसाचे करार केलेले नाही त्यांनी लवकर धुरी कारखान्यात ऊसाचे करार करावेत असे त्यांनी सांगितले। जर कोणत्याही शेतकऱ्याची काही समस्या असेल तर ते स्वतः शेतकऱ्यांशी बोलू शकतील।